अनेक वेगवेगळ्या संगीतकारांकडे मला गायला मिळालं हे मी भाग्य समजते.
राघवाची कथा पतित पावन गाती भक्त जाना आवडीने. राघवाची कथा घडी 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 चरण तुझे आठवती रामा आसनी शयनी भोजने गमनी चंद तुझा. घडी 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 चरण तुझे आठवती रामा. जमिना मयाची रंग जमिना मयाची रंग चक्र पाणी धाव घेई. जमिना मयाची रंगली कीर्तन कृष्णापुरेना हट्टा किती कृष्णापुरेना हट्टा किती. मुरली धर चित्त चकोरा रे तुझा मुरली समाजी प्रतिमा दिसे तुझा मुरली समाजी.
त्या काळचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि भावगीत गायक गजाननराव वाटवे यांनी संगीत दिग्दर्शक केलेलं हे एक भक्तिगीत. त्यांच्याकडे गीत शिकताना हळुवार आणि भावपूर्ण गीत कसं गावं हे शिकायला मिळालं.
या पुढे